आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल. सहा महिन्यात वार्षिक सरासरीच्या 95% गुंतवणूक. आदिवासी विकास विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा संमेलनाचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपुरात उद्घाटन. विविध अभिवादनपर कार्यक्रमांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी. आणि बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या अखेरच्या सामन्यात भारताचा पहिला डाव 185 धावांमध्ये आटोपला. आता सविस्तर बातम्या. परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्र सातत्याने अग्रेसर राहिला आहे. आताही 2024-25 या आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीची आकडेवारी आली आहे. त्यात अवघ्या 6 महिन्यात 1,13,236 कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे. गेल्या 4 वर्षातील वार्षिक गुंतवणुकीची सरासरी पाहता चालू आर्थिक वर्षातील 6 महिन्यातच महाराष्ट्राने एकूण 94.71% गुंतवणूक आकर्षित केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स या समाज माध्यमात पोस्ट करीत दिली आहे. गेल्या 4 वर्षातील सरासरी पाहिली तर दरवर्षी 1,19,556 कोटी रुपये इतकी वार्षिक गुंतवणूक महाराष्ट्रात करण्यात आली आहे. यंदा 6 महिन्यात 1,13,236 कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक करण्यात आली. याचाच अर्थ संपूर्ण वर्षभराच्या 94.71% गुंतवणूक ही फक्त 6 महिन्यात करण्यात आली. याबद्दल मी महाराष्ट्राचे मनपूर्वक अभिनंदन करतो. माझे सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संपूर्ण मंत्रिमंडळाच्या नेतृत्वात आपल्या महाराष्ट्राची ही घोडदौड अशीच कायम राहील. महाराष्ट्र आता थांबणार नाही अशी ग्वाहीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दिल्लीत विविध विकास प्रकल्पाचं उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली. जे जे क्लस्टर्समध्ये राहण्यासाठी नव्यानं बांधण्यात आलेल्या जवळपास 1700 सदनिकांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. तसंच राष्ट्रीय राजधानीच्या अशोक विहार भागातील पात्र लाभार्थ्यांनी या घरांच्या चाव्याही सुपूर्द केल्या. कार्यक्रमापूर्वी प्रधानमंत्र्यांनी झोपडीवासियांसाठी बांधलेल्या नव्या सदनिकांची पाहणी केली तसंच सदनिकांशी संवाद साधला. दिल्ली विद्यापीठाच्या जवळपास 600 कोटी रुपये खर्चाच्या 3 प्रकल्पांची पायाभरणी प्रधानमंत्री मोदी यांनी केली. तसंच नज फगडच्या रोशनपुरा भागात वीर सावरकर महाविद्यालयाची कोनशिलाही त्यांच्या हस्ते बसवण्यात आली. तसंच केंद्रीय शिक्षण मंडळाच्या नवीन विस्तारित परिसराचं लोकार्पण त्यांनी केलं. केंद्रीय गृहमंत्री आणि नगरविकास मंत्री मनोहर लाल यांचंही भाषण यावेळी झालं. आदिवासी विकास विभागाच्या 3 दिवसीय राज्यस्तरीय क्रीडा संमेलनाचं आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. हा सोहळा पोलीस मुख्यालय पोलीस लाईन टाकडी इथल्या मैदानावर पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके होते. आदिवासी विकास आयुक्त नयना गुंडे, आदिवासी विकास अपर आयुक्त रवींद्र ठाकरे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी देखील उपस्थित होते. याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आयोजकांचे, खेळाडूंचे तसेच प्रशिक्षण देणाऱ्यांचे कौतुक केले. शासकीय अनुदानित आश्रमशाळेचे विद्यार्थी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होत असल्याचा आपल्याला आनंद असल्याची भावना गडकरी यांनी व्यक्त केली. खेळाच्या माध्यमातून स्वतःचं व्यक्तिमत्व आपण घडवू शकतो. ते म्हणाले की
आपल्या सगळ्यांना इंग्लिशमधला एक शब्द माहिती आहे, स्पोर्ट्समन स्पिरिट. आपलं व्यक्तित्व, कर्तृत्व आणि नेतृत्व घडायचं असेल तर आपण वेगवेगळ्या खेळांमध्ये खेळून आपल्या व्यक्तिमत्वाचं निर्माण करू शकतो. मला अतिशय आनंद आहे की आपल्या गडचिरोली जिल्ह्यातल्या हेमलकसा भागातल्या आदिवासी मुलांनी ज्यामध्ये देखील उत्तम व्यक्ती, उत्तम नागरिक आणि उत्तम संशोधक, उत्तम शिक्षक, उत्तम खेळाडू हा लपलेला आहे आणि त्यांच्यामध्ये जी क्षमता आहे हे सिद्ध करून दाखवणारे प्रात्यक्षिक आपण या ठिकाणी.
राज्यातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमधील 1,917 आदिवासी खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. आपली क्रीडा कौशल्य दाखवतील नागपूर, नाशिक, ठाणे आणि अमरावती या 4 विभागातील खेळाडू 14, 17 आणि 19 वयोगटामध्ये कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल, हँडबॉल, रिले यासारख्या सांघिक खेळाबरोबरच लांब उडी, उंच उडी, गोळाफेक, भालाफेक, थाडीफेक आणि धावणे यासारख्या वैयक्तिक क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा 3 ते 5 जानेवारी या कालावधीत पार पडणार असून खेळाडूंच्या नैपुण्याचे प्रदर्शन करण्यासाठी ही मोठी संधी आहे. एम्स नागपूरला किडनी, कॉर्नियल, बोन मॅरो प्रत्यारोपण आणि हृदय प्रत्यारोपणाला मंजुरी मिळाल्यानंतर संस्थेला आता यकृत प्रत्यारोपण करण्यासाठी मान्यता मिळाली आहे. मे 2023 किडनी प्रत्यारोपण कार्यक्रम सुरू केल्यापासून संस्थेने प्रत्यारोपण कार्यक्रमात लक्षणीय प्रगती केली आहे आणि त्यानंतर 35 यशस्वी मूत्रपिंड प्रत्यारोपण केलं आहे. यामध्ये 10 जिवंत दात्यांकडून, 19 ब्रेन स्टेम डेड देणगीदारांकडून आणि 6 रक्तभिसरणानंतरच्या देणग्यांचा समावेश आहे. 2024 या वर्षात जगभरातला सर्वाधिक भांडवली निधी NSE अर्थात राष्ट्रीय शेअर बाजारातून उभारला गेला. आशियातील सर्वाधिक IPO प्राथमिक समभाग विक्रींची नोंदणी या शेअर बाजारात झाल्याचं NSE पत्रकात म्हटलं आहे. गेल्या वर्षी भारतीय बाजारातून कंपन्यांनी 19.5 अब्ज डॉलरचा निधी गोळा केला. अमेरिकेच्या नॅसडॅकमधून 16.5 अब्ज डॉलर आणि न्यूयॉर्क शेअर बाजारातून सुमारे 16 अब्ज डॉलरचा निधी या कालावधीत कंपन्यांनी गोळा केला.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना आज सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केलं आहे. सावित्रीबाई महिला सक्षमीकरणाच्या जनक असून शैक्षणिक आणि सामाजिक सुधारणा क्षेत्रातल्या अग्रणी आहेत. लोकांसाठी जीवनाचा दर्जा उत्तम ठेवण्यासाठी काम करताना सावित्रीबाईचं कार्य सतत प्रेरणा देत असल्याचं पंतप्रधानांनी सामाजिक माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राजभवन इथं त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. महिला लोकप्रतिनिधींच्या मागण्यांकडे गांभीर्यानं लक्ष देऊन निश्चित उपाययोजना करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. सातारा जिल्ह्यात नायगाव इथं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 194व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात आज ते बोलत होते. नागपूर महानगरपालिका, महावितरण आणि अनेक सामाजिक शासकीय खासगी आस्थापनांतर्फे त्यांना अभिवादन करण्यात आलं. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची हिवाळी 2024 लेखी ME इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग सत्र 1 आणि ME इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग सत्र 1 लेखी परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाच्या www.sgbau.ac.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. बॉर्डर गावस्कर चषक भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया क्रिकेट कसोटी मालिकेतील सिडनी इथं सुरू असलेल्या अखेरच्या सामन्यात भारताचा पहिला डाव 185 धावावर आटोपला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऋषभ पंतने सर्वाधिक 40 धावा केल्या तर रवींद्र जडेजाने 26 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या बोलांटने 31 धावात 4 गडी बाद केले. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव सुरू झाला असून दिवसाअखेर 1 बाद 9 धावा झाल्या आहेत. हवामान. विदर्भात पुन्हा थंडीचा जोर वाढू लागला असून आज गोंदिया जिल्ह्यात 8.8 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. गोंदियानंतर नागपूर इथं 9 अंश सेल्सिअस इतकं किमान तापमान नोंदवण्यात आलं. उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान 11.5 ते 15 अंश सेल्सिअस दरम्यान आहे. आज अकोला इथं 32.8 इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे. आगामी काही दिवस हवामान कोरडं राहणार असल्याचा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल. 6 महिन्यात वार्षिक सरासरीच्या 95% गुंतवणूक. आदिवासी विकास विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा संमेलनाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपुरात उद्घाटन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.